दिल दिया गल्ला। भाई दिल की बातें करने के लिए ही तो मैं आकांक्षा यहाँ पर हाजिर हो चुकी हूँ, ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। फिल्म इंडस्ट्री आणि तिथे इम्पॉर्टंट असलेल्या शिष्टाचाराविषयी आज आपण बोलतोय। म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात इतका मोठा बदल केला गेला जो की प्रत्येकाला चुकीचा वाटला। पण बॉस, आता रिसेंटली प्रियंका चोप्राला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केलं गेलं। आता तुम्ही म्हणाल ट्रोल आणि शिष्टाचाराचा आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यांचा सगळ्यांचा काय संबंध? तर या आधी सुद्धा तिच्या कपड्यांवरून तिला ट्रोल केलं गेलं होतं जेव्हा ती आपले पंतप्रधान मोदीजी आहेत त्यांना भेटायला गेली होती, तेव्हा की मोठ्या व्यक्तींसमोर भेटायला गेल्यावर कपडे कुठले घालावे हे पण कळत नाही असं। वेल, आता एका ऍक्ट्रेसला कपड्यांवरून शिष्टाचार ती पाळत नाहीये म्हणून ट्रोल केलं जातंय। मग आता तर इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या पुरस्कार सोहळ्यात शिष्टाचार पाळला गेला नाहीये, तोही त्यांच्याकडून, जे आपल्याला शिष्टाचार काय आहे आणि किती महत्वाचा आहे तो पाळणं हे शिकवतात असं म्हणायला काही हरकत नाहीये। सो इन शॉर्ट, आता काय योग्य आहे आणि काय अयोग्य हे ठरवणं जरा कठीणच झालंय नाही? 93.5 रेड एफ एम बजाते रहो।